गुड आफ्टरनून सर, पॅरेंट्स मधून मी गीता बोलते. तुम्हाला विचारायचं, आपल्याला प्रॉपर्टीची रिक्वायरमेंट आहे का? सर, पुण्यात जे आपले प्रोजेक्ट आहेत ते वाकड, हिंजवडी, टाटवडे, भूगाव, केळशी वाटोळ, सिंहगड रोड आणि धायरी लोकेशनला आहे. हो, हिंजवडी फेज वन मध्ये ब्ल्यू रिज आहे. वाकडला दोन प्रोजेक्ट आहेत, एक वाकड हिंजवडी लिंक रोडला आहे ट्रायडंट टॉवर, आणि एक वाकड दत्तमंदिर रोडला आहे ब्रॉडवे. वाकड हिंजवडी लिंक रोडला जो 2 BHK, त्याचं कार्पेट एरिया 660 to 680 स्क्वेअर फूट आहे, आणि 660 to 680. हो, आणि त्याची प्राईस कॉस्ट फक्त 57 लाख आहे.
57?
चालेल सर. हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का? 9 7 4. चालेल, तुम्हाला ब्युरिजमध्ये जो 2 BHK आहे त्याचा कार्पेट एरिया 752 आहे, आणि 64.99 त्याची प्राईस आहे. निगोसिएशन साईट मॅनेजर थ्रू होऊन जाईल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी त्यांना तुमचा नंबर फॉरवर्ड करते. हो, परांजपेच्या कॉल सेंटर मधून. चालेल. ऑगस्ट 24 आहे. हो, चालेल. Thank you.